हरिओम. मनाच्या श्लोकांपैकी 192वा श्लोक आपण पाहतो आहोत. मना ना कळे ना ढळे रूप जासे, दुजे विण ते ध्यान सर्वोत्तमासे, तया खूण ते हीण दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही नसाहे. समर्थ आपल्याला बोट धरून आणखी 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 वर घेऊन चाललेले आहेत. बघा, पहिल्यांदा काय म्हणाले की देव मही निर्माण करणारा, सृष्टी निर्माण करणारा आहे. मग म्हणाले नाही, देव कार्यकर्ता वगैरे असं काही नाही आहे, असं मग नंतर आपल्याला सांगितलं. आता तर ते म्हणतात संघ आणि निस्संग याच्या पण पलीकडे तुम्हाला जायला पाहिजे. ते कसं जरा जाणून घेऊया. मना ना कळे ना ढळे रूप जासे, तो जो परमात्मा आहे तर तो मनाच्या स्तरावर, बुद्धीच्या स्तरावर आपल्याला कळत नाही. त्याचं जे रूप आहे ते आज असं होतं आणि उद्या तसं होतं. प्रभू रामचंद्रांची तुमच्याकडे काहीतरी प्रतिमा घरी असते, तर ते प्रभू रामचंद्र ही एक तरुणपणातली प्रतिमा, ही प्रभू रामचंद्रांची म्हातारपणातली प्रतिमा, असं काय नसतं. एकच एक सतेज सुंदर असं रूप आपल्या डोळ्यासमोर ते असतं. तर हे तर सगुणाबाबत झालं, आणि निर्गुणाच्या ठिकाणी तर आपण पाहिलं काहीच बदल नाही, काही हालचाल नाही. म्हणून ना ढळे असं म्हटलेलं आहे. सळे ना ढळे सरे ना मगळे, ज्ञानेश्वरीमध्ये असंच म्हटलेलं आहे. असं ते जे रूप आहे त्याचं, दुजे विण ते ध्यान सर्वोत्तमासे. आपण ध्यानाची प्रक्रिया पाहताना, काल नामाची प्रक्रिया पाहताना, आपण पुन्हा पुन्हा हे जाणून घेतो आहोत की जोपर्यंत मी नाम घेणारा अस्तित्वात आहे, जोपर्यंत मी ध्यान करणारा अस्तित्वात आहे, तोपर्यंत ध्यान होतच नाही. ज्यावेळी मीच विसर्जन होतो, मी ध्यान करतो या जाणीवेचंच विसर्जन होतं, मी नाम घेतो या जाणीवेचंच विसर्जन होतं, तेव्हा ते जे काय मिळायचं भेटायचं ते भेटत असतं. म्हणून दुजे विण हा एक परमात्मा आणि मी हे दुजे पण आहे. दुजे विण ते ध्यान सर्वोत्तमाचे, असं दोन परस्परांपासून अलग न ठेवता, दोन अलग ठेवून पूजा करता येईल तुम्हाला, पण दोन अलग ठेवून ध्यान नाही करता येणार तुम्हाला. ध्यानासाठी तो जो ध्यान करणार आहे, तो त्याची ध्यानाची प्रक्रिया ही ध्येयस्वरूप परमात्म्यात विलीनच झाली पाहिजे. म्हणून दुजे विण ते ध्यान सर्वोत्तमाचे, तया खूण ते हीन हीण दृष्टांत पाहे. समर्थ म्हणतात की दृष्टांत पुष्कळ देतात आपल्या इथे, पण ते दृष्टांत जर आपण त्याच्या मागे लागलो, कुठलीही उपमा ही पूर्णोपमा नसते. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, काय समर्थाची कांता कोरांना मागे. आता इथे समर्थ म्हणजे प्रभू आणि कांता म्हणजे भक्त. आता कोणी जर असं विचारायला लागलं, यांचं लग्न कधी झालं, कोणत्या मुहूर्तावर झालं देव आणि भक्त यांचं लग्न, तर ही असं पूर्णोपमा घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे प्रत्येकच दृष्टांताला नेहमी काहीतरी मर्यादा लागते. दृष्टांत का असतो? आपल्याला ते तत्व कळावं म्हणून असतं. त्याच्या बारीक बारीक दशा पाडत बसू नये आणि त्याचा किस पाडू नये, नाहीतर मग ते उपमेतली पण गंमत जाते. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की दृष्टांत दिला तर तत्वापुरता समजून घ्यावा. तया खूण ते हीण दृष्टांत पाहे. त्यामुळे कोणताही दृष्टांत दिला त्याच्या मर्यादा असणार आहेत हे जाणूनच त्या दृष्टांताकडे पाहावं. मग ते तंतू आणि पट असेल किंवा मृत्तिका आणि घट असेल, हे दृष्टांत आहेत. कशासाठी? सर्वत्र अणू रेणू चराचरात भरून राहिलेला परमात्मा आपल्याला समजावा म्हणून. पण कोणी म्हणालं नाही, मग तो कण आहे तो पण जातच असतो आणि तो धागा पण नश्वरच आहे, इतक्या टोकाला नका जाऊ. असं केलं तर मग तो हीण दृष्टांत झाला. त्याच्या दृष्टांताच्या मर्यादा आपल्याला कळल्या नाहीत असं होतं. म्हणून त्या मर्यादा जाणून आपण दृष्टांताकडे पाहावं. आणि मग असं केल्याने आपल्याला काय कळतं की जिथे संघ असायला सुद्धा दोन गोष्टी लागतात ना. संघ असायला, ज्याचा संघ आपल्याला असतो ती एक व्यक्ती वस्तू काहीतरी असते, आणि ज्याला तो संघ होतो ती एक दुसरी व्यक्ती असते. तर म्हणजे द्वैत या ठिकाणी असतंच, म्हणजे कसला तरी संघ आणि कोणाला तरी संघ, हे द्वैत तिथे आहेच. त्यामुळे संघ पण नको आणि निस्संग पण हा शब्द सापेक्षच आहे. संघाचा अभाव असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पण संगम नावाची काहीतरी गोष्ट घेणारा देणारा असं काहीतरी राहतंच आणि मग त्याचा अभाव नावाची आणखी एक गोष्ट निर्माण होते. पण या सगळ्या याला सापेक्षता किंवा रिलेटिव्हिटी असा शब्द आहे. अशा प्रकारच्या सर्व सापेक्षतांच्या पलीकडे असं जे तत्व आहे तिथे संघाचा पण प्रश्न येत नाही, निसंगाचा प्रश्न पण काही येत नाही. असं जे सत्यं ज्ञानम अनंतम ब्रह्म यो वेद विहित निहितम गुहायाम परमे व्योमन, मस्तकाकाशामध्ये दहराकाशामध्ये ज्याचा साक्षात्कार होतो ते परमात्मतत्व संगत आणि निसंग या दोन्हीमध्ये जे द्वैत आहे त्याच्या पलीकडे आहे असं या श्लोकामध्ये समर्थ रामदासांना सांगायचं आहे. हरिओम तत्सत.